नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. अटल निवृत्ती योजनेला 5 वर्ष मुदतवाढीचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. दशकभरापेक्षा कमी कालावधीत महाराष्ट्रात ऊर्जा क्षेत्रात आमूलाग्र बदल. दावोस परिषदेत मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली, उद्या अर्जांची छाननी. छत्रपती संभाजीनगर इथं गावठी पिस्तूल विक्री प्रकरणी 2 जण ताब्यात. आणि प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा मराठवाड्यातील निमंत्रितांमध्ये उत्साह. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अटल निवृत्ती योजनेला आर्थिक वर्ष 2030-31 पर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच या योजनेच्या प्रचार आणि विकासात्मक उपक्रमांसाठी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्यालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. 2015 सुरु झालेली अटल निवृत्ती योजना ही असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे. 18 ते 40 वयोगटातील नागरिक या योजनेत सहभागी होऊ शकतात. विकसित भारत या संकल्पनेअंतर्गत निवृत्तीनंतर असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षितता मिळावी हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. याच बैठकीत भारतीय लघु उद्योग विकास बँक सिडबीला इक्विटीच्या स्वरूपात 5,000 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना अधिक बळ मिळण्याची अपेक्षा आहे. भारतानं कोट्यवधी घरं आणि शेतकरी यांना स्वस्त सौर ऊर्जा उपलब्ध करून देण्यात मोठं यश मिळवलं आहे, असं आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे महासंचालक आशिष खन्ना यांनी दावोस इथल्या जागतिक आर्थिक मंचाला सांगितलं. सूर्य घर छत योजना 10 कोटी घरांपर्यंत पोहोचवण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले. प्रधानमंत्री कुसुम योजनेद्वारे शेतकऱ्यांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेती करण्यासाठी सहाय्य केलं जातं आणि व्यावहारिक प्रारूप सादर केलं जातं. कमी खर्चामध्ये शेती करण्याच्या दृष्टीनं इतर देश या प्रारूपाचा अवलंब करू शकतात, असं खन्ना म्हणाले. महाराष्ट्राने दशकभरापेक्षा कमी कालावधीत ऊर्जा क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. दावोस इथं भरलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत सौर ऊर्जेसंदर्भात झालेल्या एका परिसंवादात ते बोलत होते. दरम्यान तिसऱ्या मुंबईतलं पहिलं शहर म्हणून रायगड पेण ग्रोथ सेंटरची घोषणा मुख्यमंत्र्यांनी दावोस इथं केली. नवी मुंबई विमानतळापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर हे ग्रोथ सेंटर निर्माण करण्यात येणार आहे. गेल्या 3-4 वर्षांपासून यासाठीच्या परवानग्या मिळवण्याचा प्रयत्न सुरू होता. त्या मिळाल्यानंतर ही घोषणा करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अनेक गुंतवणूकदारांनी यात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले,
राईट नाऊ इट हॅज अराउंड 260 acres ऑफ लँड, बट सून इट विल स्केल अप टू 1,000 acres. And I'm very happy that lot of foreign companies have already shown their interest to invest in this new city.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय मनसेनं घेतला आहे. कल्याणचे माजी आमदार राजू पाटील यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला. महापौर, उपमहापौर आणि समिती अध्यक्ष पदाच्या संदर्भात एकनाथ शिंदे आणि महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील, अशी माहिती खासदार शिंदे यांनी दिली. 122 सदस्य असलेल्या या महापालिकेत शिवसेनेचे 53, भाजपचे 50 तर मनसेचे 5 नगरसेवक आहेत. राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. आज अखेरच्या दिवशी अनेक इच्छुकांनी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं चित्र दिसून आलं. उद्या अर्जांची छाननी होईल आणि 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. याच दिवशी मतदान चिन्ह वाटप तसंच अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल. 3 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येईल आणि 5 फेब्रुवारीला सकाळी 7:30 ते 5:30 वाजेदरम्यान मतदान होणार आहे. प्रत्येक मतदाराला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गणासाठी प्रत्येकी 1 अशी 2 मतं द्यावी लागतील. अकोल्यातील समाजसेवक किसनराव हुंडीवाले हत्याकांडातील 10 आरोपींना जिल्हा न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे, तर 5 जणांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका झाली आहे. 2019 धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये शिक्षण संस्थेच्या वादातून किसनराव हुंडीवाले यांची हत्या करण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगर इथं गावठी पिस्तुलाची खरेदी विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दहशतवाद विरोधी पथक गस्तीवर असताना त्यांना छत्रपती संभाजीनगर ते जालना रोडवरून 1 जण पिस्तूल विक्रीसाठी जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह 2 जणांना ताब्यात घेतलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात 9 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यातल्या एका महिलेनं जिल्ह्यातल्या इतर नक्षलवाद्यांना शरण येण्याचं आवाहन केलं आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक वेदव्रत सिरमौर यांनीही नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचं आवाहन करत समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हा आणि सरकारच्या पुनर्वसन धोरणाचा लाभ घ्या असं म्हटलं आहे. 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभासाठी नवी दिल्लीच्या राष्ट्रीय महामार्गावर जय्यत तयारी सुरू आहे. देशाची सैन्य सज्जता आणि पथसंचलन पाहण्यासाठी यंदा विविध क्षेत्रातील सुमारे 10,000 विशेष पाहुणे उपस्थित राहणार आहेत. संचलनामध्ये देशाची संस्कृती, लष्करी पराक्रम आणि गौरवशाली वारसा यांचं सादरीकरण होणार आहे. या सोहळ्यासाठी मराठवाड्यातून निमंत्रित करण्यात आलेल्या मान्यवरांमध्ये उत्साह दिसून येत आहे. धाराशिव जिल्ह्याच्या जके कुरवाडीचे सरपंच अमर सूर्यवंशी यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. सूर्यवंशी यांनी या संदर्भात आकाशवाणीला अधिक माहिती दिली. ते म्हणाले,
गेल्या 4-4.5 वर्षांमध्ये आम्ही जेके कुरवाडी गावामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम करत आहोत. या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या जोरावर माझ्या जेके कुरवाडी गावाला आराराबाद स्मार्ट व्हिलेज तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार, जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार या ठिकाणी भेटलेला आहे. त्याचबरोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छता अभियानामध्ये तालुक्यामधून प्रथम, जिल्ह्यामध्ये प्रथम व विभागामध्ये सुद्धा आम्ही प्रथम आलेलो आहोत. तर या असे आणखीन बरेचसे पारितोषिक आमच्या गावांनी या ठिकाणी पटकावलेले आहेत व महाराष्ट्राची कमिटी सुद्धा आमच्या गावाला या ठिकाणी व्हिजिट देऊन गेलेली आहे. तर या सर्व नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या जोरावरती मला या ठिकाणी येणाऱ्या प्रजासत्ताक दिनासाठी दिल्ली येथे मला आमंत्रित करण्यात आलेलं आहे.
महाराष्ट्रातून राष्ट्रीय सेवा योजना NSS चार स्वयंसेवकांनाही या सोहळ्यासाठी दिल्लीला येण्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये जालना जिल्ह्यातल्या ताडकळस इथल्या शिवम रामेश्वर सुरडकर या विद्यार्थ्याचा समावेश आहे. हा फक्त आपला वैयक्तिक सन्मान नसून आपल्या आईवडिलांचा, गुरुजनांचा आणि संपूर्ण NSS परिवाराचा सन्मान असल्याची भावना शिवम याने आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली. तो म्हणाला,
राष्ट्रीय सेवा योजनेत काम करत असताना समाजसेवा, शिस्त, नेतृत्व आणि राष्ट्रप्रेम ही मूल्य माझ्या आयुष्यात खोलवर रुजली आहे. याच कार्याची दखल घेत दिल्ली येथे प्रजासत्ताक दिन परेड संचलनासाठी NSS मधून विशेष अतिथी म्हणून माझी निवड झाली. हा माझ्या आयुष्यातील अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून फक्त 4 स्वयंसेवकांचीच या मानाच्या निमित्ताने निवड झाली आहे, याचा मला अधिक अभिमान वाटतो.
गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350व्या हौतात्म्य सत्संग वर्षानिमित्त येत्या 24 आणि 25 तारखेला नांदेड इथं होणाऱ्या सोहळ्यासाठी ट्रेन ऑन डिमांड अंतर्गत मुंबई, चंदीगड आणि दिल्ली इथून 23 आणि 24 तारखेला विशेष रेल्वेगाड्या सोडल्या जाणार आहेत. दरम्यान या सोहळ्यानिमित्त लातूर जिल्हा शिक्षण विभागातर्फे हिंददी चादर पथनाट्य स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील 34 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. भारतीय जलकार्य संघटना आयव्हाच्या मुंबई केंद्राचं 58वं वार्षिक जल अधिवेशन उद्यापासून छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित करण्यात आलं आहे. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन होईल. शहरातील MIT महाविद्यालयाच्या मंथन सभागृहात होणाऱ्या या 3 दिवसीय अधिवेशनात देशभरातील 1,000 अभियंते सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता तसंच अधिवेशनाच्या अध्यक्षा मनीषा पलांडे यांनी दिली. मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त बीड इथं बोलीचा जागर अंतर्गत गोरमाटी बोली या विषयावर आज विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यानिमित्त शहरातून ग्रंथदिंडी आणि शोभायात्रा काढण्यात आली. यात्रेत विद्यार्थ्यांनी बंजारा वेशभूषा, नृत्य, लोकगीते सादर केली. राज्यभाषा संचालनालयाचा मराठी विभाग आणि KSK महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. नाशिक जिल्ह्यात गंगापूर धरण परिसरात उद्यापासून 2 दिवस भव्य एरोबॅटिक शोचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतीय वायुदल आणि नाशिक जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शो दरम्यान भारतीय वायुदलाची प्रसिद्ध सूर्यकिरण एरोबॅटिक टीम आकाशात तिरंगा साकारत प्रेक्षकांना थरारक अनुभव देणार आहे. या प्रात्यक्षिकांसाठी स्वदेशी हॉक MK 132 प्रशिक्षणार्थी विमानांचा वापर करण्यात येणार आहे. स्क्वॉड्रन लीडर गौरव पटेल यांच्यासह 15 सदस्यांचा सूर्यकिरण चमू या शोमध्ये सहभाग होणार आहे. या कार्यक्रमामुळे तरुणांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ होईल असा विश्वास नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. अटल निवृत्ती योजनेला 5 वर्ष मुदतवाढीचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय आणि प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा मराठवाड्यातील निमंत्रितांमध्ये उत्साह. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.